आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जवाहरलाल नेहरू बंदरापासून चौकपर्यंतच्या सहा पदरी ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरू होणार. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत घोषणा. गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या स्थानी असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. नागपूर हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या 51 जणांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी. आणि राज्यात काल पंढरपूर तुळजापूरसह अनेक ठिकाणी रंगपंचमी पारंपरिक पद्धतीनं साजरी. आता सविस्तर बातम्या. नवी मुंबईत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अर्थात जेएनपीएच्या ग्रीनफील्ड महामार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 4,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग जेएनपीए बंदराला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भीम यूपीआयद्वारे छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं प्रोत्साहन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत कमी रकमेच्या प्रत्येक व्यवहारावर 15% प्रोत्साहन देण्यात येईल. 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी हा नियम लागू असेल. या निर्णयामुळे छोटे व्यापारी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय यूपीआय सेवांचा लाभ घेऊ शकतील असं वैष्णव यांनी सांगितलं. या योजनेसाठी सुमारे 1,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,
माननीय अध्यक्ष जी, माननीय सांसद महोदय ने बहुत अच्छा प्रश्न रखा है और इसके ऊपर ऑलरेडी इस पे काम हुआ है और बहुत ही मैं संतुष्टि के साथ गौरव के साथ कहना चाहूंगा कि छत्रपति शिवाजी महाराज से जुड़े सभी क्षेत्रों को एक बहुत अच्छे भारत गौरव सर्किट यात्रा से जोड़ा जाएगा.
देशातल्या अनेक मोठ्या शहरातल्या रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचं काम सुरू असून यामध्ये पुणे आणि हडपसर इथल्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करून या स्थानकावरून रेल्वेगाड्यांची संख्या वाढवली जाईल असंही वैष्णव यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचं भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. भविष्यातल्या प्रकल्पांसाठी तसंच आवश्यक निधीची कमतरता भासू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. विलीनीकरणानंतर कोकण रेल्वेचं नाव तसंच राहणार असून त्याचं स्वायत्त अस्तित्व कायम ठेवलं जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात कायदा सुव्यवस्था कायम राखण्यात अनेक आव्हानं आहेत पण त्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे असं निवेदन मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत दिलं. अर्थसंकल्पातल्या गृहविभागाच्या अनुदानावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना अजिबात क्षमा करणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला. गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या स्थानी असल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं देशामध्ये अतिशय चांगलं राज्य मानलं जातं, कायदा आणि सुव्यवस्था असलेलं राज्य मानलं जातं. ही गोष्ट देखील खरी आहे. महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या घटना या होत असतात. घटना झाल्यानंतर त्याला आपण रिस्पॉन्स कसा देतो या गोष्टी अधिक महत्वाच्या असतात. देशामध्ये ओव्हरऑल गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 8वा आहे. 2023 आपण जर तुलना केली तर गुन्ह्यांमध्ये 2024 2,586 घट आहे, त्याच्यामध्ये वाढ नाही आहे.
केंद्र शासनानं देशात 3 ठिकाणी न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी एक विद्यापीठ राज्यात नागपूरमध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं. पुणे शहरात शिक्षण आणि रोजगारासाठी येणाऱ्या युवक युवतींच्या कौशल्य विकासात वाढ करण्यासाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीअंतर्गत कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात केली. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. गृह, जलसंपदा, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता तसंच पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या अर्थसंकल्पातल्या मागण्या काल विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आल्या. समाज माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता 1979 सेवाशर्ती नियमांमध्ये बदल करून येत्या 3 महिन्यात नवं धोरण लागू करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. शासकीय कर्मचाऱ्यांनी केवळ स्वतःचं उदात्तीकरण करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर न करता सामान्य लोकांच्या उपयोगासाठी हा वापर करावा असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातली वीज निर्मिती सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून टप्प्याटप्प्यानं नवीन प्रकल्प कार्यान्वित होत असून भविष्यात वीज पुरवठा अधिक सक्षम केला जाईल असं ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव विधान परिषदेमध्ये काल आवाजी मतदानानं मंजूर झाला. यावर बोलू देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली मात्र सभापतींनी ती फेटाळल्यावर सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे सभापतींनी कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नागपूरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या 51 जणांना न्यायालयानं उद्या 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान या घटनेतल्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या घटनेनंतर 11 पोलीस स्थानकांअंतर्गत असलेली संचारबंदी कालही सुरू होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचं पोलीस उपायुक्त राहुल माखणीकर यांनी सांगितलं आहे. या हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात इतरत्र कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. राज्यात काल अनेक ठिकाणी रंगपंचमी पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात महंत आणि पुजाऱ्यांनी देवीला पारंपरिक पद्धतीनं नैसर्गिक कोरडे सप्तरंग लावले तर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठुरायावर केशर गुलालाची उधळण करण्यात आली. नाशिकमध्ये 7 पेशवेकालीन राहाडींमध्ये रंगोत्सव उत्साहात साजरा झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र मढी इथं संत कानिफनाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. रंगपंचमीला दरवर्षी इथं गाढवांचा बाजार भरतो. सोलापूरमध्ये पारंपरिक पद्धतीनं रंगगाड्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. सातारा जिल्ह्यात वाईच्या बावधनचं ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. पंढरपूरमध्ये होळीपासून सुरू झालेल्या उत्पात समाजाच्या बैठकीच्या लावणी महोत्सवाचीही काल सांगता झाली. पुण्याच्या हिंजवडी भागात काल सकाळी एका टेम्पोला लागलेल्या आगीत एका खासगी कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. बसमध्ये एकंदर 15 जण होते. चालकासह पुढे बसलेले कर्मचारी गाडीतून खाली उतरले मात्र वाहनाचे मागचे दरवाजे उघडू न शकल्यानं त्यातल्या काहींचा होरपळून मृत्यू झाला. दुर्घटनेतल्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हवामान. विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. राज्यात काल सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 41.5 सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जवाहरलाल नेहरू बंदरापासून चौकपर्यंतच्या 6 पदरी ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरू होणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेमध्ये घोषणा. गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात 8व्या स्थानी असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. नागपूर हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या 51 जणांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी. आणि राज्यात काल पंढरपूर तुळजापूरसह अनेक ठिकाणी रंगपंचमी पारंपरिक पद्धतीनं साजरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.